रहबामाने यरुश्लेमेमध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले. तो राज्यावर आला तेव्हा 41 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमामध्ये 17 वर्षे राज्य केले. इस्रायलाच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरुश्लेमची निवड केली होती. आपले नाव राहावे म्हणून त्याने यरुश्लेम निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, नामा अम्मोनिन नगरातील होती.